हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम,
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत, आणि आजच्या अध्ययनासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे अध्याय 20, आणि ह्याचे शीर्षक आहे संतांचा वारसा। याचा दुसरा भाग आज आपण पाहणार आहोत। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात, आणि आज आम्हाला या धड्यामधून कुठला बोध प्राप्त होतो यावर आपण आपले लक्ष केंद्रित करूयात. सुखी जीवनाची खात्री. येशूने भावी जीवनाचा पडदा उघडला. पुनरुत्थानानंतर पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाही तर स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतात असे तो म्हणतो. मत्तेकृत शुभवर्तमानाचा 22:30. आज काही लोक आपली मते प्रदर्शित करतात की नव्या पृथ्वीमध्ये लग्न करून दिली जातील व संतती होईल असा त्यांचा विश्वास आहे. परंतु ज्यांचा पवित्र शास्त्रावर विश्वास आहे ते अशा विश्वासावर आणि विश्वासाचा स्वीकार करणार नाहीत. नव्या पृथ्वीमध्ये मुलांचा जन्म होईल हे ते स्वीकारणार नाहीत. केवळ अंदाज बांधून त्यांची तृप्ती करून घेण्याची वृत्ती असते, परंतु वचनामध्ये ही शक्यता नसल्याची खात्री करून दिली आहे. आपण विनाकारण आपल्या भविष्याच्या अंदाजामध्ये प्रवेश करू नये. देवाच्या सेवकांनी नव्या अवस्था आणि तेथील जीवन कसे असावे याचा विचार करीत बसू नये व आपला वेळ घालवू नये. याविषयी देवाने आपणा जे काही सांगितले नाही त्याविषयी अंदाज व तर्क करीत बसू नये. आपल्या जीवनातील भविष्यामध्ये आपल्या सुखाची सर्व व्यवस्था त्याने करून ठेवली आहे आणि त्याच्या योजनेमध्ये आपण अधिक भर घालण्याच्या भरीत पडू नये किंवा आपल्या सध्याच्या जीवनाची भावी जीवनाशी तुलना करू नये. मुक्ततेसाठी राखून ठेवलेल्यांची ओळख. येशूने पुनरुत्थान जे त्याच्यामध्ये झोपलेले आहे त्यांच्यासाठी शेवटच्या प्रकारचे पुनरुत्थान आहे. त्याच्या शिष्यांसाठी त्याचे पुनरुत्थान, त्याचे बोलणे ही एक त्याची कृपादृष्टी आहे. येशू जसे मरणातून उठला तसे जे त्यांच्यामध्ये झोपी जातात म्हणजेच मरतात ते पुन्हा उठतील. येशूला जसे त्याचे शिष्य ठाऊक होते तसेच आपणास आपले मित्र ठाऊक असतात. या जगामध्ये त्यांना काही व्यंग निर्माण झाले तरी त्यांची ओळख असेल, परंतु पुनरुत्थानानंतर तो एकदम व्यवस्थित असतील व तरीही त्यांची ओळख नक्कीच पटेल. त्यांना गौरवी शरीर लाभेल. पुनरुत्थानानंतर मनुष्याचे रूप तेच असेल, परंतु त्याला गौरवी रूप मिळेल व रोगांपासून व्यंगापासून तो मुक्त असेल. त्याचा चेहरा व ओळख तीच राहील आणि म्हणूनच मित्राला मित्र ओळखेल. ज्याची आपणास ओळख असेल त्यांना आपण ओळखू व तेही आपणास ओळखतील. देव आपल्यामध्ये दया, आनंद, शांतीची स्थापना करील. आपल्या आत्म्यात विश्वास व गोड अनुभव वास करेल. टवटवीत स्वरूप व प्रकाशित पोशाख. आदामाला निर्मात्याने आपल्या हातांनी घडविले म्हणून त्याचे व उंची अप्रतिम होते. आता जगामध्ये जगत असणाऱ्या मनुष्यापेक्षा त्यांची उंची दुप्पट होती आणि त्यांची रचना संपन्न होती. ते अतिसुंदर होता व त्याचा पांढरा वर्ण नव्हता तर किंवा फिकट नव्हता, परंतु तांबूस होता. त्याची कांती तेजस्वी व आरोग्यदायी होती. हवासुद्धा आदामाला शोभेल अशीच होती. तिचे मस्तक त्याच्या खांद्यावर किंचित वर होते. ती सुद्धा रूपसंपन्न व पूर्ण निरोगी अशीच होती. ती अतिशय सुंदर होती. या निष्पाप जोडप्याने कृत्रिम पोशाख चढविला नव्हता तर प्रकाशाची व गौरवाची वस्त्रे त्यांच्यावर होती, जसे देवदूतांकडे होती. जोपर्यंत देवाच्या आज्ञेत होते तोपर्यंत प्रकाशाच्या पोशाखाचे आवरण त्यांच्यावर होते. आपले कौटुंबीय स्वर्गात पाहण्याचा आनंद. आम्ही पाहिले की स्वर्गाच्या दारातून जात असताना दोन्ही बाजूंना देवदूतांचा लावा जमा होता. तेव्हा येशू म्हणाला, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. येथे तो सांगतो की त्याच्या आनंदात सहभागी व्हा. आणि ते काय? तो आनंद तुमच्या आत्म्याचा जो प्रवास, तो आनंद जो तुमच्या माता पितांना मिळणारे पारितोषिक, त्यांच्या कष्टाचे फळ पाहण्याचा आनंद, तेथे तुमची मुले, त्यांना जीवनाचा मुकुट त्यांच्या डोक्यावर. देवाची अति महान देणगी ख्रिस्त आहे, ज्याचे जीवन आपले आहे. आपल्यासाठी दिलेले तो आपल्यासाठी मेला आणि आपल्यासाठी जिवंत झाला. म्हणजे आपण गौरवाने मरणातून जिवंत होऊ त्याला सामोरे जाऊन त्याच्याबरोबर स्वर्गात देवदूतांबरोबर राहू, त्याच्याबरोबर आपण आपल्या प्रियजनांना भेटू, आपल्या मित्रांना ओळखू, त्यांचे ओळखीचे चेहरे नाहीसे होणार नाहीत परंतु आणखीनच गौरवी दिसतील. प्रत्येक संत कौटुंबिक नात्याशी जोडलेला असतो, येथे सर्वांची एकमेकांशी ओळख पटेल. बालके आणि दुर्बलांचे तारण. लहान बालके जशी त्याच्या मृत्यूच्या बिछाण्यावरून जिवंत होऊन मातीमधून वर येतील, तसे देवदूतांच्या पंखामधून त्यांच्या मातांकडे सुपूर्त केले जातील. आईला आपले बालक परत मिळेल कधीही विभक्त न होण्यासाठी, परंतु अनेक बालकांना तेथे आई नसणार. ही बालके तेथे विजयाचे हर्षाचे गीत गातील. देवदूत या अनाथ बालकांना जीवनाच्या झाडाकडे घेऊन जातील. काही प्रश्न असे विचारले जातात ज्या बालकांचे पालक विश्वास ठेवतात व बालकांचे तारण होईल, कारण त्या मुलांना स्वभावाची ओळख नसते, त्यांना त्यांच्या स्वभावाची ओळख नसते, त्याबद्दल त्यांची परीक्षा होऊ शकत नाही. मी उत्तर दिले की ज्या पालकांचा विश्वास आहे न्यायाच्या वेळी ते आपल्या मुलांना पाखरण घालतात. कदाचित अविश्वास पालकांचा बालकांचे तारण होईल किंवा नाही याविषयी आम्ही सांगू शकत नाही, कारण देवाने याविषयी काही सांगितले नाही. आपण ते देवाकडे सोपून द्यावे. त्याचे आपल्या वचनामध्ये जे सांगितले ते स्पष्ट आहे. याविषयी आपण क्ष व्यक्तीचा विचार करू या की व्यक्ती आपल्या मूर्खपणा व निष्काळजीपणाबद्दल खेद व्यक्त करीत आहे. देवाच्या दयेबद्दल तो बेसावध होता, परंतु त्याच दयेमुळे त्याचा पाखंडीपणा काढून टाकण्यात आला आणि त्याला देवाच्या संतांबरोबर प्रकाशाच्या पुत्राचे वतन देण्यात आले. तुमच्यासाठी देवाने कारण दिले आहे, ते म्हणजे आकलन शक्ती दिली आहे, कारण प्रत्येकाला देवाची काळजी आहे. परंतु देवाने म्हणजेच काय की परंतु मानवाने देवाच्या अधीन राहून त्याच्या ज्ञानाचे पालन करणे आवश्यक आहे, तर ते देवाचे आज्ञाधारक बालक होईल. विश्वासू आईची प्रशंसा. जेव्हा न्यायसभा भरेल व पुस्तके उघडली जातील आणि महान्यायाधीश उद्गार काढील, शाब्बास भल्या दासा, आणि त्याच्या कपाळावर तो सार्वकालिक गौरवी मुकुट ठेवला जाईल आणि सर्वजण आपले मुकुट उंच धरून एकत्रितपणे आपल्या माऊलीकडे निर्देश करून म्हणतील, तिच्यामुळे मी देवाच्या दयेला पात्र ठरलो आहे, तिची शिकवण तिची प्रार्थना यामुळे मला सार्वकालिक तारण प्राप्त झालं आहे. देवाचे देवदूत बालकांना घेऊन त्या शाश्वत जीवन व त्या मातांकडे त्यांची मुले सोपवतील. त्यांनी आपली मुले कष्ट करून येशूकडे आणली होती. आत्मे जिंकण्याचे पारितोषिक. जेव्हा तारण प्राप्त झालेले आत्मे देवासमोर उभे राहतील व ज्या अनमोल आत्म्यांमुळे त्यांचे तारण झाले, ज्यांनी त्यांच्या वतीने कार्य केले, ज्यांनी त्यांना देवाची ओळख करून दिली आणि विश्वासात बळकट केले व ज्यांनी देवासमोर या जगामध्ये कार्य केले, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळेल. त्या सुंदर नगरीचे दरवाजे उघडले जातील. जेव्हा त्याच्या चकमकीत बिजागऱ्या मंजूळ नाद करीत व झोके घेत दरवाजे उघडतील आणि ज्या राष्ट्रांनी सत्याचा स्वीकार केला आहे ती आत प्रवेश करतील. जीवनाचा मुकुट जो त्यांच्यासाठी राखून ठेवला होता तो त्यांच्या मस्तकावर परमेश्वर मोठ्या सन्मानाने ठेवील आणि त्यावेळी कोणी तुमच्याकडे येऊन म्हणेल, जर मला दयाळूपणे बोलला नसता, तुम्ही जर माझ्याशी कष्ट घेऊन मला देवाविषयी सांगितले नसते, माझ्यासाठी प्रार्थनापूर्वक अश्रू ढाळले नसते, तर आज मला देवाचे वैभव पाहायला मिळाले नसते. काय ही देणगी. पृथ्वीवरील मानवाची स्तुती किती शूद्रपणाची वाटते, परंतु जीवनामधील त्या सन्माननीय स्वर्गीय सार्वकालिक मुकुटाच्या सन्मानाची तुलना मुळीच करता येणार नाही. आपली अवस्था न बदलणारी. तुम्हाला जर स्वर्गीय संत व्हायचे असेल तर प्रथम या जगामध्ये संतांचे जीवन जगावे लागेल. पृथ्वीवर आपले जे चरित्र किंवा स्वभाव असेल तो मरणाने किंवा पुनरुत्थानाने बदलणार नाही. जेव्हा तुम्ही कब्रातून बाहेर याल तेव्हा तोच स्वभाव व वागणे असेल जे जिवंतपणी होते. समाजामध्ये व कुटुंबामध्ये तुम्ही ज्या प्रकारे वागत होता अगदी तोच स्वभाव घेऊन पुनरुत्थित व्हाल। जेव्हा येशू ढगावर बसून येईल तेव्हाही त्याचा स्वभाव तसाच असेल जेव्हा तो जगामध्ये होता, तेव्हा आपले रूपांतर आताच होणे आवश्यक आहे। आपल्या रोजच्या जीवनातील वागणेच प्रारब्ध ठरविल। आपल्यामधील दोषी स्वभाव ख्रिस्ताच्या कृपेने बदलणे अति आवश्यक आहे आणि हा बदल कृपेचा काळ आहे तोपर्यंत होणे आवश्यक आहे। असे केल्याने स्वर्गातील जागेमध्ये आपण व्यवस्थित बसू शकेल। स्वर्गातील प्रीतिमय आणि शांततायुक्त वातावरण, स्वर्गातील शांती आणि ऐक्य निष्ठुर आणि दया नसणाऱ्या लोकांच्या अस्तित्वामध्ये टिकणार नाही। स्वर्गामध्ये सर्व काही थोर आणि सुंदर आहे। सर्वजण इतरांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतात। कोणीही स्वतःच्या स्वार्थासाठी सुख शोधण्याचा प्रयत्न करीत नाहीत। स्वर्गातील पवित्र जीवनाचा हा मोठा आनंद आहे की त्यांच्या भोवती असणाऱ्यांना आनंदाची साक्ष देण्यात त्यांना समाधान वाटते। ज्या ठिकाणी शांती आहे त्या ठिकाणी मला राहावेसे वाटते आणि ज्या ठिकाणी वादळी संघर्ष असेल तेथे शांती नसणार। स्वर्गाच्या राज्यामध्ये धार्मिक, जेथे सर्व दयाळू, शुद्ध आणि आशीर्वादित लोक असणार, ते एकत्र राहतात। 10,000 वेळा 10,000 आणि हजारोंच्या हजारो लोक तेथे आनंदाने राहतात। शुद्ध सौख्याने ते देव आणि कोकरा जे राजासनावर बसले आहेत त्यांची प्रार्थना व स्तुती करतात। त्या सर्वांचा आवाज ऐक्य होते। एकमेकांविरुद्ध ते कधीच चुका करणार नाहीत। स्वर्गीय राजकुमार या महान राज्याचा अधिपती आपल्या सर्वांमध्ये एक चांगले सुख व आनंद निर्माण करू शकतो। त्याच्यामध्ये प्रीती, निस्वार्थीपणा आणि आनंदाचा शोध घेतो। त्यांच्यातील महानता म्हणजे त्याच्यामध्ये स्वार्थपणा मुळीच नसतो, केवळ इतरांचेच सुख पाहतात। निरोगी प्रतीचे ते एकमेकांचे कृतज्ञ असतात। बुद्धिमत्तेला अंधारी ढग अळू शकत नाही। सत्य आणि ज्ञान शुद्ध, स्वच्छ आणि बळकट असल्याने प्रत्येक संशय घालून टाकते आणि आनंदी जीवनात संशय मुळीच राहत नाही। विरोधी शब्द नाही किंवा गोड शब्दांचे विघ्न आणणारे नसणार। स्वर्गातील अखंड शांततेचा कोणीही भंग करणार नाही। तेथील वतनदारांना दुःख ठाऊक नसणार, वेदना नसणार आणि अश्रूही नसणार। सर्वजण परिपूर्ण ऐक्यात असतील व परिपूर्ण व्यवस्था असेल व परिपूर्ण परमसुखात असतील। स्वर्ग एक घर आहे आणि प्रत्येक हृदयात दया जागृत असेल, ती प्रत्येक नजरेत दिसून येईल। तेथे प्रीतीची सत्ता असेल, तंट्याचा किंवा वादाच्या गोष्टी नसतील, नाशाचे व विध्वंसाचे शब्द नसतील किंवा लढायांच्या मसलती नसतील। मोह नाही, पाप नाही। तेथे बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड नसणार। तेथे परीक्षा घेणारा परीक्षक नसणार। चुका करण्याची शक्यता मुळीच नसणार। देवदूत आणि उद्धार पावलेले संतजन त्यांच्या जयोत्सवाचा आवाज मी ऐकला। हजारो नद्यांच्या नादासारखा तो मला वाटला। सैतानापासून त्यांची कायमची सुटका झाली व इतर जगात राहणाऱ्यांचेही सैतान यापुढे काही करू शकणार नाही याबद्दल ते जल्लोष करत होते। देवाच्या भक्तांना पित्याशी व पुत्राशी तोंडातोंड बोलण्याची सुवर्ण संधी नित्य सैतान यापुढे काही मिळत राहील। आपण त्यांच्या समोरासमोर पाहू। मध्ये कसलाही आरपडदा त्याचे अस्पष्ट करण्याकरिता नसणार किंवा असणार नाही। आपण सतत त्याच्या प्रकाशात आणि कृपा दृष्टीत आनंदित जीवन जगू। माझ्या हृदयाने ओढ त्याच्या दूरदृष्टीचे गुणगान गाईल। जेथे ख्रिस्त आहे तेथे स्वर्ग आहे। स्वर्ग राहणार नाही जेथे ख्रिस्त असणार नाही। जर ख्रिस्त नसेल तर स्वर्गही नसेल। देव आणि जिवंत झालेल्या संतांमध्ये अगदी जवळचे नाते असणार आहे। त्याच्या पायाशी ठेवलेले मुकुट उद्धारक उचलून घेऊन त्यांच्या डोक्यावर ठेवेल आणि आपल्या विनाला स्पर्श करतील। आम्ही सर्व विना वाजून त्याची स्तुती व गौरवी गीत गाऊ। या जीवनामध्ये ते देवाशी एकनिष्ठ असतील। ते त्यांचे सुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळावर असेल। प्रगटीकरण याचा 22:4 वचन आणि स्वर्गाचा नाद काय ते जे देवाला पाहतात। ख्रिस्ताच्या दयेने ज्या पाप्याचा उद्धार झाला त्याचा आनंद तोच करा जे देवाला प्रत्यक्षात पाहतात आणि पिता म्हणून त्याला ओळखतील. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करूत. पवित्र प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो की तू आज आमच्या सोबत बोललेला आहेस. आणि परमेश्वर पिता, स्वर्गाचं ते अप्रतिम सुख याची थोडीशी झलक तू आम्हाला दिलीत सिस्टर एलेन जी व्हाईट यांच्याद्वारे. म्हणून आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. ते जीवन आम्हाला हवं आहे, त्या जीवनामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे की ज्या ठिकाणी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आणि तुला आमच्या ह्या डोळ्यांनी बघू. ये प्रभू, आमचं परिवर्तन तू कर आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. Thank you.
जातो नीट येथे तेथे नाही जातो नीट जातो नीट जातो नीट सुटो त वादळ उठो त पर्वत सुटो त वादळ उठो त पर्वत पंचमहाभूत पिंगा घालो पिंगा घालो पिंगा दुर्विकारी केली दैना मन ऐकेना ऐकेना मन ऐकेना ऐकेना दुर्विकारी केली दैना दुर्विकारी केली दैना मन ऐकेना ऐकेना मन ऐकेना ऐकेना मन ऐकेना ऐकेना कोणाचे देई देवाला देवाचे मन कोणाचे कोणाचे देई देवाला देवाचे
श्रोता हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया. मोबाइल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.ORG. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.